आता दुसऱ्यांदा बालकारी मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजे मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर ग्राम बरोबर
सुपर हिट 93.5 रेड एफएम. तुझं नाव?
नम्रता गोरे. डॉक्टर भारती गोरे.
आई का?
हो हो तिची आई आहे मी.
मला वाटलं मोठी बहीण.
डॉक्टर वैशाली पाटील नम्रताची मामी.
आणि
नमस्कार मी संजय पाटील.
ही कोण आहे छोटी तुमच्या?
ही माझी लहान बाळ माझं आहे.
काय बरं डॉक्टर्सची काय मीटिंग आहे इथे का काय?
आम्ही स्पेशली बनमस्का खायला चंदननगरहून आलोय. नम्रताने आम्हाला खूप तारीफ केलेली. आम्ही बेसिकली मस्कतला राहत होतो पण रोज त्यांच्याकडनं बन मस्काची तारीफ ऐकून त्यांना बोललो की आज आपण जाऊयात ब्रेकफास्टला इकडे. सो आम्ही इकडे आलेलो आज.